आजचे दैनिक सुभक्तिपर्व 19 ऑक्टोबर. प्रीतीचा महान आनंद. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्याचे पालन पोषण करतो. जसे ख्रिस्तही मंडळीचे पालन पोषण करतो, तसे तो करतो, कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. Ephesians 5:29-30. ती शेवटची अभिव्यक्ती चुकू नका, कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. आणि पावलाने अगदी 2 वचनापूर्वी जे म्हटले ते विसरू नका. ते हे की ख्रिस्ताने स्वतःस आपल्यासाठी समर्पण केले, अशासाठी की गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी. अशा प्रकारे पाऊल ही गोष्ट 2 वेगवेगळ्या पद्धतीने मांडून हे स्पष्ट करतो की ख्रिस्ताने आपल्या लोकांना पवित्र करून, त्यांना सुशोभित करून व त्यांना आपला आनंद देऊन स्वतःचा आनंद साध्य केला आहे. ख्रिस्त आणि त्याची वधू यांच्यातील नाते इतके घनिष्ठ आहे की तो जे काही चांगले तिच्यासाठी करतो ते जणू त्याने स्वतःसाठी केलेले सत्कर्म ठरते. याचा अर्थ असा की परमेश्वर आपल्या वधूचे पालन पोषण, भरणपुरण, पावित्रीकरण आणि शुद्धीकरण करण्यास प्रवृत्त होतो ते यासाठी, कारण यातच त्याचा आनंद आहे, असेचा शास्त्रपाठ स्पष्टपणे अभिव्यक्त करत आहे. आपण जर काही लोकांच्या व्याख्यांवर दृष्टी टाकली तर त्यांच्या मते ही प्रीती असू शकत नाही. ते म्हणतात प्रीती ही स्वार्थ शोधापासून मुक्त असली पाहिजे, विशेषतः जशी प्रीती ख्रिस्ताने केली ती, विशेषतः कॅल्वरीवर प्रगट झालेली प्रीती. प्रीतीची अशी व्याख्या जी पवित्र शास्त्राच्या या पाठाबरोबर सुसंगत होईल मी कधीही पाहिले नाही. तरीही ख्रिस्त आपल्या वधूसाठी जे करतो ती प्रीती आहे असे हा शास्त्रपाठ स्पष्टपणे उघड करतो. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. Ephesians 5:25. प्रीतीची व्याख्या नीतीशास्त्र किंवा तत्वज्ञान यांच्या मदतीने करण्याऐवजी आपण या शास्त्रपाठालाच प्रीतीची व्याख्या करू दिली तर, या शास्त्रपाठानुसार प्रीती म्हणजे आपल्या प्रेयसीच्या पवित्र आनंदातच ख्रिस्ताचा आनंदाचा शोध, म्हणजे ख्रिस्त त्याच्या वधूच्या शुद्धीकरणात आपला आनंद शोधतो. तर मग आत्मकेंद्रित आनंद आपण प्रीतीपासून विभक्त करावा याचा कोणताही मार्ग नाही, कारण आत्मकेंद्रित आनंद आणि स्वार्थ या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. स्वार्थ हा इतरांना तरवारीच्या धारेवर धरून स्वतःचा खाजगी आनंद शोधतो. ख्रिस्ताच्या प्रीतीसारखी प्रीती ही इतरांच्या आनंदात आपला आनंद शोधते, त्यांना तरवारीच्या धारेवर धरून नाही. ही अशी प्रीती आहे जी आपल्या प्रेयसीच्या जीवनात आणि पवित्रतेमध्ये तिचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आपल्या प्रियकरासाठी दुःख सहन करेल आणि मरणही सोसेल. ख्रिस्ताने आम्हावर अशीच प्रीती केली आणि आपणही एकमेकांवर अशीच प्रीती करावी यासाठी त्याने आपल्याला पाचारण केले आहे.